ओम शांति। प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाची स्थापना 1937 साली शिंद हैदराबाद पाकिस्तान येथे झाली। 47 फाणीनंतर स्थलांतर होऊन वर्तमान समयाचं मुख्यालय माउंट आबू राजस्थान या ठिकाणी आहे। तर आज ह्या विद्यालयाचं नावच आहे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय, अर्थात स्वतः ह्या विद्यालयाची स्थापना परमात्म्याने केलेली आहे आणि स्वतः शिकवणारा ईश्वर भगवंत। तर आज अनेक विद्यालय आहेत, परंतु ह्या विद्यालयाची आवश्यकता का पडलेली आहे? कारण आज शिक्षणाने मनुष्य सुशिक्षित होत चाललेला आहे, परंतु दिवसेंदिवस आपली संस्कृती ढासळत चाललेली आहे, अर्थात नीतिमूल्य ही दिवसेंदिवस मानवांमधून निघून चाललेली आहेत आणि म्हणून स्वतः परमात्म्याने ह्या विद्यालयाची स्थापना केलेली आहे। तर विद्यालय अर्थात जिथे अंधश्रद्धा नाहीये, जिथे काहीतरी मनुष्य शिकून काहीतरी बनत आहे किंवा घडत आहे। तर ह्या विद्यालयामध्ये विशेष 4 विषयांचा अभ्यास शिकवला जातो। सर्वप्रथम म्हटलेला आहे ज्ञान अर्थात प्रकाश, समज। तर कोणती समज? तर स्वतःबद्दल, भगवंताबद्दलची आणि वर्तमान समय काळ कोणता आहे त्या काळाबद्दलचं ज्ञान। नंतर म्हटलेला आहे राजयोगा मेडिटेशन, अर्थात परमपिता परमात्म्याच्या स्मरणासाठी चिंतनाची जी धारा आहे ज्याला म्हटलेला आहे योग। नंतर आहे धारणा अर्थात दिव्य गुणांची, दैवी गुणांची आपल्या जीवनामध्ये नीतिमूल्यांची धारणा। आणि चौथा विषय आहे सेवा, अर्थात ईश्वरीय सेवेतून आपल्याला आपलं जीवन घडवायचं आहे किंवा बनवायचं आहे। तर ह्या 4 विषयांचा अभ्यास करून आपल्याला जे ध्येय प्राप्त करायचं आहे ते आहे नराचा नारायण आणि नारीपासून श्री लक्ष्मी। तर आपल्याला जर देवी देवता बनायचं असेल तर आपल्याला त्यांचे जे गुण आहेत ते गुण धारण करायला हवेत। आणि म्हणून म्हटलं जातं की नर ऐसा कर्म करे जो नर से नारायण बने और नारी ऐसी कर्म करे जो नारी से श्री लक्ष्मी बने। अर्थात आपलं ध्येय उच्च आहे, परंतु ह्या देहापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये ह्या राजयोगाचा रोजच्या रोज आपल्याला अभ्यास करायला पाहिजे। त्याचप्रमाणे हा विद्यालयामध्ये लहानांपासून वृद्धांपर्यंत कोणत्याही वयोगटातला व्यक्ती ह्या राजयोगाचा अभ्यास करू शकतो। इथे कोणताही वर्गभेद, जातभेद किंवा वयोमर्यादा नसून कोणत्याही व्यक्तीला ह्या ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये ऍडमिशन मिळू शकतं आणि म्हणूनच ह्याला युनिव्हर्सिटी असं नाव दिलेलं आहे। तर खऱ्या अर्थाने हे नाव पण सार्थक आहे। त्याचबरोबर पाहिलं जातं की आज ह्या ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आज शांतीचे पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत आणि आज वर्तमान समयाचा जो काळ आहे तो स्वतःला जाणून घेण्याचा आहे। तर आज मी कोण आहे हा मानव विसरलेला आहे। तर आज एखाद्याला विचारलं की तुम्ही कुठे राहताय, तुमचं काय नाव आहे, तर बाहेरील स्वरूपाची ओळख किंवा परिचय आपण करून देतो की मी फलाना आहे किंवा मी फलानी आहे, मी इथे राहतो, हा माझा व्यवसाय आहे। परंतु आज बाहेरील स्वरूपाची ओळख सर्वांनाच आहे, परंतु वास्तविक मी कोण आहे ह्या मीला आज मानव विसरलेला आहे। तर मी हा हाडामासाचा पुतळा अर्थात शरीर नसून हे शरीर माझं आहे। मग मी कोण आहे? तर ह्या देहाला धारण करणारा ज्याला आत्मा, आध्यात्मिक मध्ये आत्मा म्हटलेला आहे किंवा जीव प्राण असेही म्हटलेला आहे, तर शरीर हे आपलं पंच महाभूताने तयार झालेलं आहे। ज्या शरीराला 5 तत्वांची डिमांड अर्थात आवश्यकता आहे, ज्याला आपण म्हणतो पंच महाभूताने बनलेलं शरीर, ते पंच महाभूतांमध्येच विलीन होणार आहे। तर आज शरीराच्या ज्या निमांड्स आहेत, अर्थात अग्नी वायू आप तेज किंवा अन्न वस्त्र निवारा, हे आपण सर्वजणच आज सर्वांना उपलब्ध आहे, काही ना नसेलही, परंतु आज हे सर्व उपलब्ध असताना आजचा मानव हा सुखी आहे का? तर त्याला विचारलं की आणखीन काय हवं आहे, तर तो हेच म्हणेल की ईश्वराच्या कृपेने भगवंताने मला सर्व काही दिलेलं आहे, परंतु काय नाहीये, तर शांती नाहीये, सुख नाहीये, आनंद नाहीये, खुशी नाहीये. तर बाहेरील भौगोलिक साधनं अर्थात शरीराची जी आवश्यकता आहे ती तर आपण पूर्ण केलेली आहे, तरी आपण म्हणतो की मला आणखीन काहीतरी हवं आहे. तर मला अर्थात कुणाला हवं आहे आणि काय हवं आहे हे आज आपल्याला माहिती नाहीये. म्हणून आज शरीराच्या गरजा अर्थात शरीर एक कार आहे, ज्या कारला आपण आज देतोय, परंतु जो ड्रायव्हर आहे कारला चालवणारा, तर त्याला आपण काहीच देत नाहीये. तर शरीर अर्थात म्हटलेलं आहे की हात पाय डोळे ह्या कर्म इंद्रियांनी बनलेलं हे शरीर आहे, परंतु ह्या शरीराला धारण करणारी मी चैतन्य शक्ती आत्मा आहे. तर शरीर हे जसं कर्म इंद्रियांनी बनलेलं आहे, तशीच आपली आत्मा तीन शक्तींनी मिळून बनलेली आहे. तर त्या तीन शक्त्या कोणत्या आहेत? तर सर्वप्रथम म्हटलेलं आहे मन, अर्थात विचार करण्याच्या शक्तीला मन म्हटलेलं आहे. ज्या मनामध्ये सतत विचारांचा प्रवाह चालू राहतो, अर्थात ज्याला नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह विचार म्हटलेला आहे, तर पॉझिटिव्ह विचार अर्थात मूल्यांवर आधारित केलेलं चिंतन, गुणांवर आधारित केलेले विचार ज्याला म्हटलेला आहे सकारात्मक चिंतन. दुसरं आहे नकारात्मक चिंतन, नेगेटिव्ह थॉट्स. तर अर्थातच मनोविकारांवर आधारित केलेलं चिंतन ज्याला आपण म्हणतो नेगेटिव्ह थॉट्स. आणि ह्या विचारांमुळे आजचा व्यक्ती जो आहे तो फार थकून गेलेला आहे, कारण सर्वात जास्त मनुष्य जितका वर्किंगनी किंवा चालण्याने थकत नाही तितका तो विचाराने थकतो. आणि त्याचे विचार जे आहेत तर ते जास्तीत जास्त एकतर पास्ट आणि दुसरं फ्युचर. तर वर्तमान समय फक्त तो 5% जगत असतो, अर्थात त्याला भूत आणि भविष्य ह्याची चिंता जास्त आहे, चिंतन कमी आहे. आणि चिंता अधिक असल्यामुळे तो आजचा मानव जो आहे तो विचाराने थकलेला आहे. तर ह्या विचारांना जर आपण एक सकारात्मक चिंतनाची धारा किंवा आपण गुणांवर आधारित जर चिंतन केलं, तर निश्चितपणे आपल्या मनामध्ये एक शांतीचा प्रवाह हा चालू राहतो. तर सर्वप्रथम ज्याला मन म्हटलेलं आहे, तर ह्या मनाला वकीलही म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये सतत कंप्लेन अर्थात नको त्या विचारांचा प्रवाह चालू राहतो. आणि ह्या मनाला बंदरही म्हटलेलं आहे, किंवा ह्या मनाला मंकी म्हटलेला आहे, जो सतत ह्या मानवी मनांमध्ये मनोविकारांचं चिंतन किंवा आज व्यर्थ विचारांचं चिंतन चालू राहतं. तर आपल्याला श्रेष्ठ विचार कुठून भेटतील? कारण आज आपण पाहतो की आपल्याला श्रेष्ठ चिंतन जर प्राप्त करायचं असेल, तर त्याच्यासाठी हा ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये श्रेष्ठ चिंतन करण्यासाठी आपल्याला रोजच्या रोज एक नवीन विचार परमात्मा आपल्याला देतो, ज्याच्या आधारे आपल्या दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा मध्य आणखीन दिवसाचा अंत, सुरुवात चांगली झाल्यामुळे दिवसही आपला चांगला जातो. परंतु आज आपल्याला श्रेष्ठ संगतीची अर्थात सत्संगाची आवश्यकता आहे, जेणेकरून आपल्याला श्रेष्ठ विचार तिथून प्राप्त होतील. नंतर म्हटलेलं आहे मनाचं काम आहे विचार करणं. आणि ज्याप्रमाणे धरतीवर सूर्याची किरण पोचायलाही तितका वेळ लागत नाही, त्याहूनही अधिक मनाचा विचार करण्याची शक्ती आहे. तर त्या विचारांना एक श्रेष्ठ संगत किंवा श्रेष्ठ विचार दिले, तर निश्चितपणे आपलं ते मन सुमन बनू शकतं. नंतर म्हटलेलं आहे की विचारानंतर एखाद्या गोष्टीबद्दल आपण निर्णयही घेत असतो, ज्याला म्हटलेला आहे बुद्धी. तर चिंतन केल्यानंतर विचार केल्यानंतर जजमेंट अर्थात निर्णय देण्याचं कार्य बुद्धी करते, ज्याला म्हटलेलं आहे जज अर्थात सत्य असत्य हे परखून किंवा ओळखून निर्णय शक्ती जर आपण चांगल्या रीतीने वापरली तर आपल्या आयुष्यामध्ये आपण पावलोपावली सक्सेस होत राहतो. नंतर म्हटलेलं आहे संस्कार. तर संस्कार अर्थात संकल्प हे बीज आहे, कर्म ही बीज आहे. जशी आपण बीज पेरू त्याप्रमाणे फळ प्राप्ती आहे. अर्थात म्हटलं जातं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. अर्थात जशी बीज आपण पेरतो त्याप्रमाणे चांगली किंवा वाईट आपल्याला फळ प्राप्ती होते. तर संस्कार हे कसे तयार होतात, तर एखादं कार्य आपण जेव्हा पुन्हा पुन्हा करतो त्या संस्कारांची छाप इम्प्रेशन प्रभाव म्हणजे संस्कार आहेत. तर मुळात हा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक मानव हा चांगला आहे, परंतु एखादं वाईट कार्य पुन्हा पुन्हा केल्याने तो आपला स्वभाव तयार होतो. आणि मग आपण म्हणतो की स्वभावाला औषध नाही. अर्थात ज्याच्यातून मला जर बाहेर पडायचं नसेल तर आपण म्हणतो स्वभावाला औषध नाहीये. परंतु स्वभाव हा तयार केव्हा झाला, जेव्हा एखादं कार्य आपण पुन्हा पुन्हा करतो. जर आपण असा नेगेटिव्ह स्वभाव जर तयार करू शकतो, दुःखी स्वभाव जर तयार करू शकतो, तर आपल्याला शांती आणि सुखाने राहण्यासाठी हाही आपण स्वभाव तयार करू शकतो. त्याच्यासाठी म्हटलेलं आहे की प्रथम मानवाने विचार चांगले केले पाहिजे, बुद्धीमध्ये ठेवलेली आहे निर्णय देण्यासाठी. आणि म्हणून प्रत्येक कर्म करण्यापूर्वी म्हटलं जातं की माणसाने विचार करून कर्म करावे. अर्थात पहिले सोचो फिर करो. अर्थातच कर्म करण्यापूर्वी माणसाने एक वेळा नाही तर 10 वेळा विचार करायला हवा. अर्थात जो बुद्धिवान व्यक्ती असतो तो करुण पश्चाताप न करता करण्यापूर्वी विचार करतो. राईट रॉंग ही बुद्धी निर्णय देते आणि त्या कर्मांचा छाप म्हणजे संस्कार. आणि हा संस्कार हा बनतो केव्हा, तर ह्याच्यासाठी एका लहान बाळाचं उदाहरण दिलं जाईल की जसे एक लहान विद्यार्थी आहे तो स्कूलमध्ये जातोय, परंतु आज जर आई बाबांचं त्याच्यावर लक्ष नसेल की आपला मुलगा काय करत आहे व्यस्ततेमुळे किंवा इतर कारणांमुळे, तर तो आज स्कूलमधून कधी पाटी कधी पेन्सिल कधी काही अशा ह्या चोऱ्या करत करत शेवटी तो डाकू बनतो. आणि शेवटी जेव्हा त्याला फाशीची शिक्षा ऐकवण्यात येते तेव्हा तो म्हणतो की मला आईला भेटायचं आहे. अर्थातच आईला वाटतं की मुलगा मला काहीतरी मरण्यापूर्वी कानात सांगत आहे, परंतु तो कानाला चावा घेतो आणि म्हणतो की लहानपणीच जर मला ह्या सर्व गोष्टींवर तू लक्ष ठेवलं असतं तर आज मी ह्या कटघऱ्यामध्ये उभा राहिलो नसतो. अर्थातच तो बालक मुळात चोर नव्हता, परंतु पुन्हा पुन्हा कर्म केल्याने त्याचा तो स्वभाव बनला. आणि स्वभाव बनल्यानंतर शेवटी त्याला तो कुठे घेऊन जातो, तर अंत. त्याचप्रमाणे एखाद्या गोष्टीला किंवा क्रोध किंवा लोभ किंवा मोह किंवा एखादं व्यसन ह्या सर्व गोष्टींना आपण धरून ठेवतो आणि मग म्हणतो की मला कोणीतरी सोडवा. ज्याप्रमाणे एखादा पक्षी असतो, ज्या पक्षी फांदीला धरून ठेवतो आणि तो येणाऱ्यांना म्हणतो की मला कोणीतरी सोडवा. अर्थातच त्याला सोडवणारा कोण असेल, तर म्हटलं जातं की छोडो तो छुटे. अर्थात मानवानी ह्या सर्व वाईट सवयींना धरून ठेवलेला आहे. आज व्यसन किंवा स्वभाव चिडचिडी संस्कार स्वभाव जे आपण बनवलेले आहेत ह्याच्यातून जर मला बाहेर यायचं नसेल, ठरवलं तर मी बाहेर येऊ शकते, परंतु मला जर यायचं नसेल तर आपण म्हणतो स्वभावाला औषध नाहीये. तर हा स्वभाव जर आपण तयार करू शकतो तर ह्याच्यातून आपल्याला बाहेर पण येता येतं. तर त्याच्यासाठी हवी आहे विल पॉवर, अर्थात आत्मिक मनोबल, अर्थात आत्मिक शक्ती. तर ह्या 3 शक्तींनी मिळून आपली आत्मा बनलेली आहे. अर्थातच ह्या आत्म्याच्या 3 सूक्ष्म कर्म इंद्रिया म्हटलेला आहे. आता हा जो आत्मा आहे हा राहतो कुठे, ह्या बॉडीमध्ये ह्या शरीरामध्ये त्याचे कुठेतरी स्थान आहे, तेव्हाच आज आपण बोलत आहे पाहत आहे ऐकत आहे. हे सर्व क्रिया करणारा मी एक अचर अमर अविनाशी चैतन्य शक्ती आत्मा आहे. तर हा आत्मा शरीरामध्ये सर्वोच्च ठिकाणी राहतो, ज्याचं प्रतीक आज स्त्रिया कुंकुम देतात, भक्त तिलक देतात. आणि आज आपल्या नशिबाला जर दोष द्यायचा असेल, भाग्याला जर दोष द्यायचा असेल, तर आज आपण कपाळावर हात मारतो. अर्थातच आत्म्याचं स्थान हे हृदयामध्ये नसून त्याचं स्थान आहे दो भ्रुकुटी के बीच में, अर्थात म्हटलं जातं की दो भ्रुकुटी के बीच में चमकता है अजब सितारा, अर्थात आत्म्याचं स्थान हे देहामध्ये सर्वोच्च ठिकाणी आहे. आज आतापर्यंत आपण म्हणत होतो की आत्मा हृदयामध्ये राहतो, परंतु आत्मा हृदयामध्ये न राहता जर आत्मा हृदयामध्ये राहिला असता तर आज आपण पाहतो की ओपन हार्ट सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, बायपास सर्जरी, आज हृदय काढून ह्याच्यावरती शस्त्रक्रिया केली जाते. 24 तास ऑपरेशन ज्याचं हृदय बाहेर काढून क्रिया केली जाते, तर आज आत्मा त्याच्यामध्ये राहिला नसता. किंवा आज आपण पाहतो की हृदय हे जे आहे फक्त बॉडीमध्ये शुद्ध रक्त पुरवठा रात्रंदिवस पुरवण्याचं कार्य आज हे हार्ट अर्थात हृदय करतं. ज्या हृदयामध्ये म्हटलेलं आहे की पंपिंगचं काम करतं, त्याच्यामध्ये आत्मा राहत नाही. कारण हृदय, किडनी, मेंदू हे आपल्या गाडीचे पार्ट आहेत, आणि ह्या गाडीला चालवणारा जो आत्मा आहे त्याचं स्थान सर्वोच्च ठिकाणी आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की आत्मा हा जो आहे तो नेहमी हलकी जी वस्तू आहे ती वरती राहते, आणि आत्मा हा सुद्धा एक प्रकाशमय आहे, हलका आहे. म्हणून त्याचं स्थान आज दोन्ही भवयांच्या मध्ये आहे. आणि आज आत्म्याला म्हटलेलं आहे आत्मा हा अचर, अमर, अविनाशी आहे. नाश हा नाशवंत देहाचा होतो, आत्म्याचा नाही. म्हणून म्हटलेलं आहे की आत्मा हा सतोगुणी आहे. सतोगुणी अर्थात मुळात आत्मा पवित्र स्वरूप, शांत स्वरूप, सुख स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, ज्ञान स्वरूप, सुख स्वरूप, असे हे जे आत्म्याचे 7 गुण आहेत ज्याला म्हटलेलं आहे सतोगुणी. सतोगुणी अर्थातच आत्मा. आज आपण पाहतो की प्रत्येकाच्या देहाचा धर्म वेगवेगळा आहे. हिंदू, मुसलमान, शीख, इसाई, तरी आपण म्हणायला म्हणतो की आपस में भाई भाई. अर्थातच कोणत्या नात्याने आपण भावंड आहोत, तर देहाच्या नात्याने तर प्रत्येकाचे धर्म वेगवेगळे आहेत, परंतु आत्म्याचा धर्म, सर्व मनुष्य आत्म्यांचा धर्म एकच आहे, तो म्हणजे शांती. कारण आज कोणालाही विचारलं की तुमचं कसं काय चाललेलं आहे, ठीक आहे ना, तर उत्तर आपल्याला हेच मिळतं की भगवंताच्या कृपेने कोणत्याही गोष्टीची कमी नाहीये, परंतु आज काय नाहीये तर मानवाकडे खरी सुख शांती नाहीये. अर्थातच शांती ही कुठेही मिळण्याची गोष्ट नाहीये. शांती हा तर माझा आत्म्याचा स्वधर्म आहे, किंवा शांती हा माझ्या गळ्यातला हार आहे. तर ह्याच्यासाठी उदाहरण दिलं जातं एका राणीचं, की तिचा हार हरवलेला होता आणि ती सर्वांना शोधायला लावते की माझा हार हरवलेला आहे. परंतु जेव्हा ती स्वतः आरशासमोर उभी राहते तेव्हा तिच्या लक्षात येतं की हार हा तर माझ्या गळ्यातच आहे. त्याचप्रमाणे आपल्या सर्व मानवाचं झालेलं आहे. शांती हा माझ्या आत्म्याचा मूळ गुण, स्वधर्म असला तरी आज स्वतःला न ओळखल्यामुळे आज आपण शांतीसाठी दर अर्थात मंदिर, मशीद ह्या ठिकाणी आपण सर्वत्र प्रत्येक जण वेगवेगळ्या मार्गाने शांती हा शोधत आहे. तर प्रत्येक जण कुणी मंदिरामध्ये, कुणी पिकनिक पॉइंट, कुणी आपल्या नातेवाईकांकडे, हा 8 दिवस 10 दिवस जाईल, परंतु पुन्हा आपल्या कर्मक्षेत्रावर आल्यानंतर काय, तर ही शांती जी आहे ती आपल्याला थोड्या वेळाची प्राप्त होते. परंतु सदाकाळाची जर शांती प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी मी कोण आहे हे जाणणं अति महत्वाचं आहे.